यशिया अध्याय 52। सियोने जागी हो आपली शक्ती धारण कर, यरुश्लेम पवित्र नगरी तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण यापुढे सुनता न झालेला व अपवित्र असा कोणी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही। तुझ्या अंगावरची धूळ झटक, यरुश्लेमे उठ, उठून बस। सियोनेच्या बंदिवान कन्ये तू कैदी होतीस, तुझ्या मानेचा साखळदंड काढून टाक। परमेश्वर म्हणतो, तुम्ही फुकट विकले गेला होता आणि तुमची मुक्तता पैसे वाचून करण्यात आली आहे, कारण परमेश्वर माझा प्रभू म्हणतो, सुरुवातीला माझे लोक खाली मिस्रात तात्पुरते राहण्यासाठी गेले होते, अश्रूने अलीकडेच त्यांच्यावर जुलूम केला आहे। परमेश्वर असे म्हणतो, काय घडले आहे हे आता पहा, माझ्या लोकास फुकट नेण्यात आले आहे, तर आता माझे येथे काय काम आहे? जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते आकर्दन करतील आणि पूर्ण दिवस माझ्या नावाची निंदा होत आहे, यास तो माझे लोक माझे नाव जाणतील, यामुळे त्या दिवशी ते जाणतील त्यांच्याशी बोलणारा मीच आहे, होय तो मीच आहे। शांती प्रस्थापित झाली आहे, चांगुलपणा आला आहे, तारण झाले आहे, सियोन तुमचा देव हाच राजा आहे, अशी जी घोषणा करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहेत, तुझ्या पहारेकरांचा उंचावलेला आवाज एक, ते एकत्र येऊन हर्षाने ओरडत आहेत, कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वरास सियोनेला परत येताना पाहिले आहे। येरुश्लेमच्या ओसाड स्थळांनो आनंदाने एकत्र गायन करीत सुटा, कारण परमेश्वरने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने येरुश्लेमेला खंडून घेतले आहे। परमेश्वराने सर्व राष्ट्रासमोर आपला पवित्र भुज दिसण्याजोगा केला आहे। सर्व पृथ्वी आमच्या देवाचे तारण पाहिल, तुम्ही निघा, तुम्ही येथून निघून जा, अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका, तुम्ही त्यामधून निघून जा, जे तुम्ही परमेश्वराची पात्रे वाहता ते तुम्ही आपणाला शुद्ध करा, कारण तुम्ही घाईने निघणार नाही किंवा तुम्हास पळून जाणे भाग पडणार नाहीत, कारण परमेश्वर तुमच्या पुढे जाणार आणि इस्रायलाचा देव तुमच्या पाठीशी असेल। परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग। माझ्या सेवकाकडे पहा, तो सुज्ञपणे व्यवहार करणारा आणि यशस्वी होणारा, तो उंचावला जाईल आणि उंच व थोर होईल। माझ्या सेवकाला पाहून खूप लोकास धक्का बसेल, त्याचे रूप कोणाही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते, म्हणून त्याचे रूप दुसऱ्या मनुष्यापेक्षा फार वेगळे होते। तो पुष्कळ राष्ट्रांस सिंपडील, त्याच्याकडे पाहून राजा आपले तोंड बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील।